असे म्हणून दाविदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अब्नेरच्या कबरीजवळच त्यांनी ईशबोशेतच्या मस्तकाचे दफन केले.